श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोडुनिया कर चरणी केविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टि पाहे मज कडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडे, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेला गरुड पारी दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदे उभी जोडूनी हात। शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरू घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावुनिया जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया, परी अज्ञानाशे तुमची भूलवियोग माया। शक्ति नम्हा यत्किंचित ही तिजला साराया, तुम्ही चते ते सारुनी दावा मुख जन ताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाश करवी, अज्ञानी अम्ही किती तव वर्णावी थोरवी। वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवि, सकृप हो नि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्ता तुम्हास पाहुनी मन मुचे धाले, परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमाकांता पाहि वा कृपा दृष्टि बालका जशी माता रंजवी मधुरवाणी हरिताप साईनाथा अमीच अपुले कार्यास्तव तुज कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनि द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भवताप वारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडाशे जे सुख आता बहुद्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटी मन उतावे रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हाल उने जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले वो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव ओ वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुने गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुन येथे अन्यस्त्र हेतु भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटादासा अनुभवदाविसे न कळित्वल्लीला हि कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूपदाख वेघेऊनि बालक लघुसेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूपदाख वेघेऊनि बालक लघुसेवा त्वद्यशदुन्दुभिने सारे अम्बर हे कोंदले सगुणमूर्ति।